नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता परवे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। देशाच्या इतिहासातली एक महत्वाची घडणूक म्हणून महाकुंभ 2025 नोंद जातली असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज लोकसभेत सांगले। ह्या मेळाव्यात कोट्यांनी भाविक वाटेकार जाल्ले। विविधतायेत एकचार हे भारताचे खाशेलेपण ह्या वेळार संसारान पळयले असे तांणी सांगले। जेव्हा पुराय संसार आव्हानात्मक काळातल्यान वता त्यांना एकचाराचे हे भव्य प्रदर्शन देशाचे सगळ्यात वडले बळगे असा। अशे तरेचे उत्सव आमच्यो परंपरा आणि दायज सांभाळपाची आणि प्रचार करपाची भावना घटमूट करतात असे ताणी मुखार सांगले। भारतात जायतो न्हंयो आसात आणि तातूंतल्या काय न्हंयो धोक्यात आसात असे उदका संवर्धनाचे महत्व उक्तायताना ताणी म्हळा। महाकुंभातल्यान उर्बा घेऊन न्हंय उत्सवाचो विस्तार करपाच्या गरजेचेर ताणी भर दिलो। हाका लागून नवे पिळगेक उदक जतनायचे महत्व कळतले असे प्रधानमंत्र्यांनी म्हटला। विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी नितळ आणि घटमूट आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या गरजेचेर भर दिलो। घटमूट जागतिक व्यवस्था नाशिल्ल्यान बळिष्ट देशाक फायदो जाताच, पूण लहान देशाक जोखीम घेवपाक आणि स्थापन केल्ल्या नेमाक आव्हान दिवपाक मेळटा असे आज नवी दिल्लीत रायसिना संवादा वेळार उलयतना ताणी सांगले। पाकिस्तानान काश्मीराचेर बेकायदेशीर कब्जो केल्ल्याचो उल्लेख करून डॉ जयशंकर हांणी भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे महत्व उक्तायले। तसेच म्यानमार आणि अस्तंतेतल्या लष्करी बंडाचेर वेगवेगळे प्रतिसाद नोंद करून संसारिक नेमात न्याय आणि सुसंगतीच्या गरजेचेर ताणी भर दिलो। फाटल्या 8 दशकातल्या संसारिक व्यवस्थेचो पुराय नियाळ घेवपाचो उलो ताणी मारलो आणि संसारातल्या बदलत्या सत्तेच्या समतोलाक मान्यताय दिवपाचो उलो ताणी ह्या वेळार मारलो। सीमेभायल्या वेव्हारा खातीर थळाव्या चलनाचो वापर करपाक उर्बा दिवपा हेतान भारतीय रिझर्व्ह बँक आणि बँक ऑफ मॉरिशस हांणी आज समजिकायेच्या कबलातीचेर सयो केल्यात। आरबीआयच्या म्हणण्याप्रमाण भारतीय रुपया आणि मॉरिशसचा रुपया द्विपक्षीय व्यापारात सोपेपणान वापर करप हो या कबलातीचो हेत असा। हाका लागून सगळ्या नागरिकांक आपापल्या देशाच्या चलनात फारीकणी करपाक मेळटली। तसेच भारत आणि मॉरिशस मजगतचे व्यापार संबंध वाढतले आणि दोन्ही देशांमधले इतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध घटमूट जातले। रेल्वेची मुळावी बांधावळ सुधारपा खातीर तसेच प्रवाशांक सोयीचे आणि परवडपी प्रवासाची व्यवस्था करपा खातीर सरकारान जायती पावलां उबारल्यात असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले। फाटल्या 10 वर्सात रेल्वेन 5 लाख नोकऱ्यो दिल्यात आणि 1 लाखा परस चड नोकऱ्यां खातीर भरती प्रक्रिया सुरू आसा अशी माहिती रेल्वे मंत्रालयाविशी लोकसभेत जाल्ले चर्चेक जाप दितना ताणी दिली। 2020 वर्सा सावन देशात प्रवाशांच्या भाड्यात वाढ जाऊ ना आणि हेर देशाचे परस ते खूप उणे आसात। तसेच देशातले रेल्वे अपघात उणे करपाचेर सरकार लक्ष दिता असे ताणी म्हणा। भारतीय रेल्वे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि धुके सुरक्षेविषयी साधनांचा उपयोग करून आपले सेवेत सतत सुधारणा करता असे वैष्णव हांणी मुखार सांगले। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदो म्हळ्यार मनरेगा येवजणे खाला उण्यात उण्या पगारात वाढ करपाची मागणी आज काँग्रेसीची वडील फुडारी सोनिया गांधी हांणी केल्या। राज्यसभेतल्या शून्य तासा वेळार सरकारान हे येवजणेक आडमेळी हाडपाचो आरोप करून तिणे हो प्रश्न मानलो। हे रोजगार हमी येवजणे खातीर 86,000 कोटी रुपया अर्थसंकल्पीत तरतूद केला अशी माहिती ताणी दिली। येवजणेचो विस्तार करपा खातीर आणि उण्यात उणे पगार वाढोवपा खातीर फावो ती अर्थिक तजवीज करची अशी मागणी तिणे केल्या। लोकसभा वा राज्यसभा विधानसभे खातीर मतदान पुराय जाल्ल्या उपरांत 48 वरां भितर दरेका मतदान केंद्राचो डेटा आयोगाच्या संकेतथळार उजवाडावचो हे मागणी विचारचेर करू शकतात असे वेंचणूक आयोगान सांगला। फुडल्या 10 दिसां भितर हे संबंधी आयोगा मुखार सादरीकरण करपाचो निर्देश सर्वोच्च न्यायालयान याचिकादारांक दिला। तृणमूल काँग्रेसीचे खासदार मोवा मोइत्रा हांणी हे संबंधी 2 जनहित याचिका दाखल केली। फुडली सुनावणी आता जुलयात जातली। नवी दिल्लीत चालू आशिल्ल्या रायसिना संवादाच्या आमंत्रणा खातीर अमेरिकेची गुप्तचर मुखेली तुलसी गॅबर्ट हांणी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे उपकार मानले। ह्या भेटी वेळार वेगवेगळ्या विषयाचेर सकारात्मक चर्चा जाल्या असे तिणे सांगले। इटलीच्या टुरिनात जाल्या विशेष ऑलिम्पिक खेळा सर्तीत वाटेकार जाल्ल्या भारतीय पंगडाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज भेट घेऊन तांच्या कामगिरीची तोखणाय केली। खाशेल्या ऑलिम्पिक खेळा सर्तीत भारतान वट्ट 33 पदकां जिखल्यात, हाचो आपणाक अभिमान आसा असे सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्र्यांनी म्हळा। भारतीय हवामान खात्यान आज उत्तर ओडिशातल्या कांय सुवातांनी उष्णतायेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला। तशेंच दर्यादेगेवेल्या गुजरात, कोंकण, गोंय आणि उत्तर कर्नाटकात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान म्हळा। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजीचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 जावन 40 मिनटांचेर। नमस्कार।